आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी. राजकीय पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या प्रचारसभांचा धडाका. महायुती हाच राज्याच्या विकासाचा पर्याय असल्याचं भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचं आणि आरक्षणावरची 50% मर्यादा हटवण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन. आणि पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ऐन थंडीच्या दिवसात राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय पक्षांच्या केंद्रीय नेत्यांच्या प्रचारसभा राज्यात होत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा मारा सुरू आहे. अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री मंत्री देखील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानामध्ये उतरले आहेत. भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लेखाजोखा मांडला. काँग्रेसनं कलम 370 द्वारे जम्मू काश्मीर आणि राज्यघटना यांच्यात भिंत निर्माण केली आणि त्यामुळे खोऱ्यात दहशतवादाला पाठिंबा मिळाला असा आरोप त्यांनी केला. संपूर्ण देशात संविधानाची अंमलबजावणी का झाली नाही याचं उत्तर काँग्रेसनं जनतेला द्यावं असंही ते म्हणाले. राज्यातल्या महायुती सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाची गती अभूतपूर्व ठेवली आहे. देशात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली असून त्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. महायुती हाच राज्याच्या विकासाचा पर्याय आहे असंही मोदी म्हणाले. आपल्या भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले,
साथियों, पुणे के लोगों को सशक्त बनाने के लिए इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर और इंडस्ट्री तीनों की जरूरत है. हमने इसके हर पहलू पर काम किया है. पिछले 10 वर्षों में विदेशी निवेश में रिकॉर्ड बढ़ोतरी हुई है. महाराष्ट्र भी जान गया है विकास का केवल एक ही विकल्प है, महायुति की सरकार. भाजपा महायुति आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
महाविकास आघाडी ही दिशा आणि धोरण नसलेली गाडी असल्याची टीका मोदी यांनी सोलापूर इथल्या प्रचारसभेत केली. देशातल्या आरक्षणाला काँग्रेसकडूनच धोका असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या अनेक लोकोपयोगी योजनांचा सर्वसामान्य लोकांना लाभ झाला असं सांगून इथेनॉलबाबतच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत 80,000 कोटी रुपयांचा लाभ झाल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजपचा जाहीरनामा हे विकासाचं हमीपत्र आहे. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या विकास कामांचा वेग वाढला आहे असं मोदी चिमूर इथल्या प्रचारसभेमध्ये म्हणाले. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काल मुंबईत 2 प्रचारसभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार असल्याचा दावा शहा यांनी यावेळी केला. मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकणात महायुतीला 60 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं प्रचारसभा झाली. राज्य सरकारनं गेल्या 2.5 वर्षांमध्ये महिलांना आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या असं शिंदे म्हणाले. महायुतीनं सुरू केलेल्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं केल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पालघर जिल्ह्याला महायुती सरकारनं नावारूपाला आणलं असं सांगून वाढवण बंदर हे आशिया खंडातलं सर्वात मोठं बंदर या जिल्ह्यात आम्ही आणलं असं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या बंदराच्या माध्यमातून 10 लाख रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी पालघर जिल्ह्यात डहाणू इथं आयोजित प्रचारसभेमध्ये सांगितलं. तर पेण इथल्या प्रचारसभेत फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रानं अनेक महापुरुष या देशाला दिले, या महापुरुषांनी आपल्या नेतृत्वानं देशाला प्रेरणा दिली असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोला इथल्या प्रचारसभेत सांगितलं. भाजपच्या कार्यकाळात नवनवीन योजना अंमलात येत असून देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. पुण्याचं बीज पेरलं तर आशीर्वादाचंच पीक उगवतं असं म्हणत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी धुळे जिल्ह्यात शिरपूर इथल्या प्रचारसभेमध्ये दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही काल राज्यात ठिकठिकाणी जोरदार प्रचारसभा घेत सत्ताधारी पक्षांवर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात कळवण, दिंडोरी आणि निफाड इथं प्रचारसभा घेतल्या. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, शेतकरी कर्जबाजारी होतात, त्यांना कर्जमाफी मिळत नाही, मात्र 16 उद्योगपतींचं 14,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं अशी टीका पवार यांनी यावेळी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गोंदिया इथं प्रचारसभा घेतली. भाजप सरकार सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव देत नसल्याची टीका त्यांनी केली. जातनिहाय जनगणनेचं आणि आरक्षणावरची 50% मर्यादा हटवण्याचं आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिलं. ते म्हणाले,
ये विचारधारा की लढाई है, ये संविधान की लढाई है, नफरत को मोहब्बत से हराने की लढाई है. मैं जानता हूं कि आप हर रोज इस संविधान की रक्षा करते हो, नफरत को मोहब्बत से काटते हो. जैसे मैंने कहा भारत जोड़ो यात्रा में, जो मैंने कहा, नफरत के बाजार में आप सब मोहब्बत की दुकान खोलते हो. और अंत में फिर से कहता हूं कि हमें 10-15 लोगों का हिंदुस्तान नहीं चाहिए, हमें अरबपतियों का हिंदुस्तान नहीं चाहिए, हमें किसानों का, मजदूरों का, युवाओं का हिंदुस्तान चाहिए.
राज्यातील महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं प्रचारसभेत बोलताना केली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यात औसा इथल्या प्रचारसभेत दिला. काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असं आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट इथल्या प्रचारसभेत दिला. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत काल सांगली शहरात आणि सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं सायकल आणि दुचाकी फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यासह मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती केली. कोल्हापूरमध्ये विविध शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. नांदेड शहरात मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली. नंदुरबार शहरात मतदान जनजागृतीसाठी विविध 4 गटात मॅरेथॉन आणि वॉकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. संत नामदेवांची जयंती काल हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या नामदेवांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात साजरी झाली. पहाटे 5 वाजता 5001 पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर दिवसभरात महापूजा, अभिषेक, आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्तिकी एकादशी हा संत नामदेवांचा तिथीनुसार जन्मदिवस आहे. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात कालपासून राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेचं उद्घाटन माजी ऑलिम्पियन मुरलीकांत पेटकर आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जयप्रकाश नवटियाल यांच्या हस्ते झालं. स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आज दुपारी सुरुवात होणार असून यामध्ये पॅरिस पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील 500 नेमबाज सहभागी झाले आहेत. हवामान. राज्याच्या विविध भागात थंडी जाणवू लागली आहे. सर्वात कमी किमान तापमान काल नाशिक जिल्ह्यात निफाड इथं 12 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नाशिक शहरातही गेले 3 दिवस तापमानाचा पारा घसरत आहे. आज कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी. राजकीय पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या प्रचारसभांचा धडाका. महायुती हाच राज्याच्या विकासाचा पर्याय असल्याचं भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचं आणि आरक्षणावरची 50% मर्यादा हटवण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन. आणि पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेला सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.